खंड चौथा प्रकरण बारावे इंग्रजांचा सहवास। जोहानिसबर्गमध्ये माझ्यापाशी एकावेळी चार हिंदी कारकून झाले होते। त्यांना कारकून म्हणावे की मुलगे ते मी सांगू शकत नाही। तेवढ्यावर माझे काम भागेना। टायपिंग शिवाय तर चालेच ना। टायपिंगचे ज्ञान काही असलेच तर ते एकट्या मला। या चार तरुणांपैकी दोघांना टायपिंग शिकविले, पण इंग्रजीचे ज्ञान कच्चे असल्यामुळे त्यांच्याकडून टायपिंग नीट होऊ शकेना। शिवाय हिशेबनीसही मला त्यांच्यातूनच तयार केले पाहिजे होते। मनात आणले तरी नाताळहून कोणाला बोलावून घेणे शक्य नव्हते, कारण की परवान्याखेरीज कोणाही हिंदी इसमाला प्रवेश मिळत नसे आणि स्वतःच्या सोयीसाठी अंमलदारांची मेहरबानी मागायला मी तयार नव्हतो। मी पेचात पडलो। काम इतके वाढले की मेहनत केली तरी वकिलीची कामे व सार्वजनिक कामे माझ्याने आटोपेना। इंग्रज कारकून किंवा कारकुनीण बाई मिळाल्यास माझी हरकत नव्हती, पण काळ्या आदमीकडे गोरा नोकरी कशी करील याची मला धास्ती वाटत होती। पण मी प्रयत्न करण्याचे ठरविले। टाईपरायटिंग एजंट माझ्या साधारणशा परिचयाचा होता। त्याच्याकडे मी गेलो आणि काळ्या माणसाच्या हाताखाली नोकरी करण्यास हरकत न मानणारी बाई किंवा भाई मिळाल्यास शोध करायला सांगितले। त्या एजंटाने मला तशा तऱ्हेचा मनुष्य मिळवून देण्याची खटपट करण्याचे वचन दिले। त्याला मिस डिक नावाची एक स्कॉच कुमारिका मिळाली। ती बाई नुकतीच स्कॉटलंडहून आली होती। प्रामाणिक नोकरी मिळेल तेथे करण्यास तिची हरकत नव्हती। तिला लवकर कामाला लागायचे होते। त्या एजंटाने त्या बाईला माझ्याकडे पाठविले। प्रथमदर्शनीच ती माझ्या डोळ्यात भरली। मी तिला विचारले, तुम्हाला हिंदी माणसाच्या हाताखाली काम करायला हरकत वाटत नाही? तिने मला दृढतापूर्वक जबाब दिला, बिलकुल नाही। तुम्हाला पगार काय पाहिजे? 17.5 पाऊंड तुम्हाला अधिक वाटतात? तिने उत्तर दिले, तुमच्याकडून मला आशा वाटते ते काम तुम्ही कराल, तर हा पगार मला बिलकुल जास्त वाटत नाही। तुम्ही केव्हा कामाला लागाल? तुमची मर्जी असल्यास आताही। मी खुश झालो आणि त्या बाईला त्याचवेळी समोर बसवून पत्राचा मजकूर सांगायला सुरुवात केली। तिने माझ्या कारकुनाचे नव्हेच पण मला वाटते औरस मुलीचे किंवा सख्या बहिणीचे स्थान अल्प काळात सहजी पटकावले। मला तिला कधी कोणतीही गोष्ट आवाज चढवून सांगावी लागली नाही। तिच्या कामात चूक क्वचितच कधी निघाली असेल। 1000 पौंडांची व्यवस्था एका काळी तिच्या हातात होती आणि जमा खर्चही 30 ठेवीत असे। तिने माझा विश्वास पूर्णपणे संपादन केला होता, परंतु तिच्या गुढतम भावना जाणून घेण्याइतका तिचा विश्वास मी संपादन करू शकलो याचेच मला विशेष वाटते। स्वतःचा सोबती पसंत करण्याच्या कामी तिने माझा सल्ला घेतला। कन्यादान करण्याचेही सद्भाग्य मलाच प्राप्त झाले। मिस डिक जेव्हा मिसेस मॅकडोनाल्ड झाल्या तेव्हा त्यांना मला सोडून जाणे भागच होते। तरीही विवाहानंतर सुद्धा विशेष अडचणीच्या प्रसंगी मी त्यांच्याकडून वाटेल तेव्हा काम घेत असे। पण ऑफिसात कायमच्या एका लघुलेखकाची जरूर होतीच, तेही काम झाले। त्या बाईचे नाव मिस लेशिन। तिला माझ्याकडे घेऊन येणारे मिस्टर कॅलनबॅक होते। यांची ओळख वाचकांना पुढे होणार आहे। ही बाई सध्या एका हायस्कूलात शिक्षिका म्हणून काम करीत आहे। माझ्यापाशी ती आली तेव्हा तिचे वय 17 वर्षांचे असावे। तिच्या काही विचित्र गोष्टीपुढे मला व मिस्टर कॅलनबॅकला हात टेकावे लागत। ती काही नोकरी करायला आली नव्हती। तिला अनुभव मिळवायचा होता। रंगद्वेष तिच्या हाडातच मुळी नव्हता। ती कोणाचीही पर्वा ठेवीत नसे। वाटेल त्याचा पाणउतारा करायला मागे येत नसे आणि मनात दुसऱ्याबद्दल जो विचार होईल तो स्पष्ट बोलून टाकण्याचा तिला संकोचही वाटत नसे। या स्वभावामुळे ती कित्येकदा मला अडचणीत आणीत असे, पण तिच्या सरळ स्वभावामुळे सर्व अडचणी दूर होत। तिचे इंग्रजीचे ज्ञान मला माझ्याहून उच्च दर्जाचे वाटे म्हणून आणि तिच्या विश्वासूपणाबद्दल पूर्ण खात्री होती म्हणून तिने टाईप केलेल्या पुष्कळ कागदांवर मी पुन्हा ते न तपासता सही करत असे। तिच्या त्यागवृत्तीला सीमाच नव्हती। ती माझ्याकडून बराच काळपर्यंत दरमहा फक्त 6 पौंडच घेत असे आणि शेवटपर्यंत 10 पौंडांपेक्षा अधिक घ्यायला तिची चक्क नाकबुली असे। मी अधिक घ्यायला सांगितले तरी माझ्यावर उलट उसळूनच म्हणे, मी पगारासाठी थोडीच राहिले आहे, मला तुमच्याबरोबर हे काम करणे आवडते आणि तुमची ध्येये मला आवडतात म्हणून राहते आहे। माझ्याकडून तिने स्वतःच्या गरजेसाठी 40 पौंड घेतले होते, परंतु ते उसने म्हणून। गेल्या वर्षी ते सर्व पैसे तिने परत पाठवून दिले। तिची त्यागवृत्ती जशी उत्कट होती तशीच तिची हिंमतही होती. स्फटिक मण्याप्रमाणे पवित्र आणि क्षत्रियालाही दिपवतील अशा शौर्यवान स्त्रिया पाहण्याचे सद्भाग्य मला प्राप्त झाले आहे. सद्भाग्य मला प्राप्त झालेले आहे अशा स्त्रियांपैकी या बालेला मी एक मानतो. आज तर ती एक मोठी प्रौढ कुमारिका आहे. आजची तिची मनस्थिती मला पूर्णपणे माहीत नाही, पण माझ्या अनुभवांपैकी या बालेचा अनुभव माझ्या बाबतीत नेहमीच पुण्य स्मरण म्हणून राहील. म्हणून मला तिच्या संबंधी जी माहिती आहे ती लिहिली नाही तर मी सत्याचा द्रोही ठरेन. काम करताना तिने रात्र की दिवस पाहिलेला नाही. रात्री अपरात्री ती एकटी पाहिजे तिथे जायला निघे आणि मी कोणाला तिच्याबरोबर द्यायचे म्हटले तर माझ्यावरच डोळे वटारी. हजारो दाढीवाले हिंदीही तिच्याकडे आदरयुक्त दृष्टीने पाहत आणि तिच्या अर्ध्या वचनात राहत. आम्ही सगळे तुरुंगात होतो. जबाबदारी घेण्याजोगा पुरुष विशेष कोणी मोकळा नव्हता. अशावेळी ती एकाकी सगळा लढा सांभाळीत होती. लाखो रुपयांचे हिशेब तिच्या हातात, सर्व पत्रव्यवहार तिच्या हातात आणि इंडियन ओपिनियनही तिच्या हातात अशी स्थिती होती. पण तिला थकवा कसा तो माहीतच नव्हता. मिस श्लेशीन विषयी किती लिहिले तरी माझे समाधान व्हायचे नाही, पण गोखल्यांचे प्रमाणपत्र उतरून देऊन मी हे प्रकरण पुरे करतो. गोखल्यांनी माझ्या सर्व सोबत्यांची ओळख करून घेतली होती. ओळख झाल्यानंतर पुष्कळांबद्दल त्यांना समाधान वाटले होते. त्यांना प्रत्येकाच्या चारित्र्याची आकारणी करण्याचा शोक असे. माझ्या सर्व हिंदी व युरोपियन सोबत्यांमध्ये त्यांनी मिस श्लेशीनला प्रमुख पद दिले. एवढा स्वार्थत्याग, इतकी पवित्रता, इतकी निर्भयता आणि एवढे कर्तृत्व ही मी थोड्यातच पाहिली. माझ्या दृष्टीने तर तुमच्या सहकाऱ्यांमध्ये सर्वोच्च स्थान मिस श्लेशीनचे आहे.